आकाशवाणी मुंबई। नेहा कुलकर्णी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी केंद्र सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक। मुंबई उपनगरी रेल्वेगाडीतून प्रवास करताना गेल्या 3 वर्षात 7,500 पेक्षा जास्त जणांचा जीव गेला असून त्याबाबत उपाययोजना विचाराधीन असल्याचं महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन। ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सेनादलांनी पाकिस्तानचे ड्रोन हल्ले आधीच रोखले होते असं संरक्षण दल प्रमुखांचं प्रतिपादन। जपान खुला बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधू वगळता भारतीय खेळाडूंची आगेकूच। आणि केसरीचे विश्वस्त संपादक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ दीपक टिळक कालवश। संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी रविवारी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे। या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सर्व पक्षांकडून सहकार्याचं आवाहन सरकार करेल। संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारी 21 जुलैपासून सुरू होणार असून ते येत्या 21 ऑगस्टपर्यंत चालेल। अधिवेशनादरम्यान अनेक महत्वाच्या विधेयकांवर चर्चा होऊन ती मंजूर होण्याची शक्यता आहे। मुंबईत उपनगरी रेल्वेगाडीतून प्रवास करताना गेल्या 3 वर्षात 7,500 पेक्षा जास्त जणांचा जीव गेला असून सुमारे 7,300 जण जखमी झाले असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत दिली। गेल्या महिन्यात मुंब्रा कळवा स्थानकांदरम्यान 2 लोकलमधले प्रवासी एकमेकांना धडकून झालेल्या अपघाताबद्दल आमदार अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती। तिला उत्तर देताना सरकारी कार्यालयांप्रमाणेच खासगी आस्थापनांच्या वेळेत बदल करून लोकलवरचा भार कमी कसा करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करू असं आश्वासन त्यांनी दिलं। तसंच लोकलची संख्या वाढवून लोकल गाड्यांना बंद होणारे दरवाजे लावण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी सकारात्मक चर्चा सुरू असल्याचं आणि यावर सकारात्मक निर्णय लवकरच होणार असल्याचंही ते म्हणाले। मुंबई मेट्रोपॉलिटन क्षेत्रात मेट्रोचं जाळं वाढल्यामुळे लोकलवरचा भार कमी होईल अशी अपेक्षा होती, मात्र या भागातल्या वाढत्या लोकसंख्येमुळे तसं चित्र दिसत नाही असं सरनाईक यांनी नमूद केलं। लोकल ही जीवनवाहिनी असली तरी पॉट टॅक्सी मेट्रो जलवाहतूक असे वाहतुकीचे इतर पर्याय वेगाने उपलब्ध करून देण्याचं काम सुरू आहे अशी ग्वाही त्यांनी दिली। काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी हे पर्याय काल्पनिक असून लोकलची दारं बंद केल्यास त्यामध्ये चिरडून लोकांचा जीव जाईल अशी टीका केली। त्यावर सरनाईक यांनी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही दिली। महाराष्ट्रात बेपत्ता झालेल्या लहान मुलांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान तर बेपत्ता महिलांसाठी ऑपरेशन शोध अशा 2 मोहिमा राज्यभरात राबवण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितलं। आमदार सुनील शिंदे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता। ऑपरेशन मुस्कान अंतर्गत आतापर्यंत 41,193 लहान मुलांचा तर ऑपरेशन शोध अंतर्गत यावर्षी 17 एप्रिल ते 15 मार्च या कालावधीत 4,960 महिला आणि 1,364 बालकांचा शोध लावण्यात आल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली। लोक बेपत्ता झाल्याच्या प्रकरणांमध्ये अनेक वेळा अशा प्रकरणांचा तपास मागे पडतो, ते होऊ नये यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात मिसिंग सेल स्थापन करण्यात आली असून ADG लेवलच्या महिला अधिकाऱ्याकडे याची जबाबदारी असेल असंही फडणवीस म्हणाले। केंद्र सरकारच्या मिसिंग पोर्टलची सगळ्या राज्यांना जोडण्यात आलं असल्याचंही ते सांगितलं। यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याकडे सामाजिक जबाबदारी म्हणून पाहण्याची गरज अधोरेखित केली। सागरी व्यापार आणि नौकानयन अर्थव्यवस्था संधी आणि समृद्धीचा पूल बनावी यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। ते आज महाराष्ट्र मेरीटाईम परिषदेच्या उद्घाटनाच्या वेळी बोलत होते। बंदरांवर केंद्रित असलेल्या अर्थव्यवस्थेला विकसित करून भारत जागतिक पुरवठा साखळीतला एक महत्वाचा घटक बनेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या व्यक्त केला। त्यामुळेच केंद्र सरकारने इंडिया मेरीटाईम व्हिजन 2030 आणि इंडिया अमृतकाल व्हिजन 2047 योजना आखली आहे। मुंबई आणि कोकण किनारपट्टीला समुद्र मार्गाने होणाऱ्या व्यापाराचा इतिहास आहे आणि आपण त्याच व्यापाराला एका नव्या मेरीटाईम धोरणाची जोड देत आहोत असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। या परिषदेच्या उद्घाटनाच्या वेळी राज्याचे बंदर विकास मंत्री नितेश राणे उपस्थित होते। वाढत्या डिजिटल व्यवहारांमुळे दहशतवादी कारवायांसाठी वित्तपुरवठा वेगाने होऊ शकतो असा इशारा FATF म्हणजेच दहशतवादी कारवायांचा वित्तपुरवठा रोखण्यासाठी जागतिक पातळीवर स्थापन झालेल्या कृती दलाने दिला आहे। कृती दलाने जून आणि जुलै महिन्यात मिळून 2 अहवाल प्रकाशित केले। बंदीत घातलेल्या व्यक्ती आणि संस्थांची ओळख लपवण्यासाठी माहितीचा गैरवापर करणं, आभासी मालमत्ता आणि क्रिप्टोकरन्सीचा गैरवापर करणं तसंच आंतरराष्ट्रीय नियमांना बगल देण्यासाठी सागरी क्षेत्र आणि शिपिंग उद्योगांचा फायदा घेणं यावर या अहवालात प्रकाश टाकला आहे. पाकिस्तानच्या सरकारी मालकीच्या राष्ट्रीय विकास परिषदातून दक्षिण आशियाई भागात होणाऱ्या पैशाच्या प्रसाराबाबतची समस्या भारतानं एका केस स्टडीद्वारे उपस्थित केली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाकिस्तानच्या कोणत्याही ड्रोनने भारतीय लष्करी किंवा नागरी परिसराचं नुकसान झालं नाही, कारण ते सशस्त्र दलांनी आधीच निष्क्रिय केल्याची माहिती संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी दिली आहे. नवी दिल्लीत ते मानवरहित ड्रोन आणि त्यांचा प्रतिरोध करणारी प्रणाली या विषयावरच्या कार्यशाळेला संबोधित करत होते. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानने शस्त्रविरहित ड्रोन आणि भरारी पथकांचा वापर केला. ऑपरेशन सिंदूरने स्वदेशी बनावटीची मानवरहित हवाई प्रणाली तैनात करण्याचं महत्व अधोरेखित केल्याचंही चौहान यावेळी म्हणाले. झारखंडमध्ये बोकारो जिल्ह्यात काशीतंड इथं सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत एक नक्षली अतिरेकी ठार झाला. चकमक अद्याप सुरू असून दोन्ही बाजूंनी अधूनमधून गोळीबार होत आहे. झुमरा आणि लुगू या डोंगराळ भागात चकमक सुरू असून गेल्या एप्रिलमध्ये झालेल्या चकमकीत 8 नक्षल्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी सांगितलं की शोध मोहीम पूर्ण झाल्यावर तपशील जाहीर केला जाईल. जपानच्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज भारतानं चांगली सुरुवात केली. टोकियो इथं सुरू असलेल्या या स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी तर एकेरी गटात लक्ष्य सेन यांनी दमदार कामगिरी करत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. सात्विक साईराज आणि चिराग या जोडीनं दक्षिण कोरियाच्या कांग मिन हुक आणि किम डोंग यांचा पराभव करत शुभारंभाच्या सामन्यात जागतिक पातळीवरचं 15वं स्थान पटकावलं. लक्ष्य सेन यानं देखील चीनच्या वांग झिंग झिंग याचा पराभव केला. मात्र 2 वेळा ऑलिम्पिक पदक मिळवलेल्या पीव्ही सिंधूला पराभवाला सामोरं जावं लागलं. भारतीय महिला हॉकीपटू दीपिकाला आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या प्रो लीग स्पर्धेमध्ये 2024-25 पॉलीग्रॉस मॅजिक स्किल पुरस्कार मिळाला आहे. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या नेदरलँड्स विरुद्ध शानदार गोल करून तिने हा पुरस्कार मिळवला. पुरुषांच्या गटात बेल्जियमच्या विक्टर वेनघेसला हा पुरस्कार मिळाला. तर या पुरस्कारासाठी महिला गटात स्पेनच्या पॅट्रिशिया अल्वारेजला नामांकन मिळालं होतं. लोकमान्य टिळक यांचे पंटू, केसरीचे विश्वस्त संपादक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ दीपक टिळक यांचं आज पहाटे पुण्यात निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. दीपक टिळक यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. येत्या 2 ते 3 दिवसात राजस्थान, झारखंड, बिहार, ओदिशा आणि मध्य भारतात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दक्षिण बिहार आणि झारखंडला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागानं उद्यापर्यंत तामिळनाडू, आंध्र प्रदेश, किनारी, यानम आणि रायलसीमाच्या काही भागात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेच्या पहिल्या सामन्यासाठी भारतीय महिला संघ आज मैदानात उतरणार आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्यावर या संघाच्या कर्णधारपदाची धुरा असेल. तिच्यासह स्मृती मानधना, रिचा घोष, जेमिमा रॉड्रिक्स, हरलीन देओल, अरुंधती रेड्डी, क्रांची गौड, अमनज्योत कौर, सायली गणेश, श्रीचरणी, राधा यादव, स्नेह राणा आणि दीप्ती शर्मा हे खेळाडू या संघात आहेत. यापूर्वी झालेल्या T20 मालिकेत भारतीय महिला संघाने इंग्लंडचा 3-2 असा पराभव केला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी केंद्र सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक. मुंबईत उपनगरी रेल्वेगाडीतून प्रवास करताना गेल्या 3 वर्षात 7,500 जास्त जणांचा जीव गेला असून त्याबाबत उपाययोजना विचाराधीन असल्याचं महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सेना दलांनी पाकिस्तानचे ड्रोन हल्ले आधीच रोखले होते असं संरक्षण दल प्रमुखांचं प्रतिपादन. जपान खुला बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधू वगळता भारतीय खेळाडूंची आगेकूच. आणि केसरीचे विश्वस्त संपादक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ दीपक टिळक कालवश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.